मटेरियल व्हॅल्यू ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते सगळं आपल्याला इथे जाणवतं. आणि तेवढंच नव्हे तर आज जे काय मान प्रतिष्ठा पाहिजे किंवा जे काय धन संपत्ती पाहिजे किंवा रोटी कपडा आणि मकान हे सगळं मटेरियल वस्तू हे तर आहेच आहे. ज्यावेळेस इथे अनेक शिबिरार्थी आमच्या विद्यालयामध्ये येतात तर सगळेजण मटेरियल व्हॅल्यूची महिमा खूप करतात. हो, तुम्हाला हे पण मला सांगायला आवडेल की माउंट आबू राजस्थानला एक सुंदर हॉल आहे ज्याला डायमंड हॉल असं म्हणण्यात येतं. या डायमंड हॉल मध्ये एक वेळेस 25 ते 30 हजार लोक बसू शकतात. आणि या हॉलची विशेषता अशी आहे की याच्यात एकही पिल्लर नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहिलात तर एशिया खंडातला हे एक नंबरचा हॉल आहे विदाउट पिल्लरचा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मटेरियल व्हॅल्यूज मध्ये चरम सीमेवर माउंट आबू राजस्थान मधलं मधुबन आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मध्ये पण ज्यावेळेस आपण माउंट आबू राजस्थानच्या मुख्यालय ब्रह्माकुमारीच्या मुख्यालय मध्ये पदार्पण करू आणि पाऊल ठेवल्याबरोबर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती जाणवणार. एक शांतीची अनुभूती, एक आनंदाची अनुभूती, एक सुखाची अनुभूती जाणवणार. न कळत कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही याची अनुभूती घ्या. पाऊल आपण ठेवल्याबरोबर एक आनंद, अंतर्मन आनंदित होतं, अंतर्मन शांत होतं, एक सुखाची अतिंद्रिय सुखाची आपल्याला अनुभूती होत असते. म्हणजेच की स्पिरिच्युअल व्हॅल्यूज मध्ये पण मधुबन ज्याला आम्ही विद्यालयाचं जे आमचं विद्यालयाचं मुख्यालय आहे हे आपल्याला उच्च कोटीचं दिसून येत असतं. मटेरियल व्हॅल्यूज आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज या दोन्ही गोष्टींचं सुंदर संतुलन किंवा सुंदर समतोल किंवा सुंदर बॅलन्स आपण इथे अवश्य येऊन पाहू शकाल की किती सुंदर पद्धतीने या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आहे. याच्यासाठी मटेरियल वस्तू सोडणं असं काही नाही, साधन आहे. हे साधन वापरण्यासाठी आहे. विज्ञानाने आपल्याला खूप काही सुखाची साधनं दिलेले आहे. या साधनांचा वापर आपण केला पाहिजे. साधनं सोडून जमणार नाही. ज्या वेगाने ही दुनिया पळत आहे त्या वेगाने आपल्यालाही चालायचंय. त्या वेगातच आपल्याला आपले पाऊल उचलणं आवश्यक आहे. तर जे काय साधन आहे हे साधन कोणासाठी आहे? आपल्यासाठी तर आहे. हा, परंतु साधन जे आहे याचा आपण कधीही अभिमान करू नये. साधन जे काय आपल्याला विज्ञानाने दिलेलं आहे किंवा विज्ञान वैज्ञानिक लोकांना हे साधन बनवण्यासाठी जे परमेश्वराने टचिंग दिलेली आहे तर त्याचा आपण कधीही अभिमान करू नाही किंवा आपण कधीही त्याचा गैरवापर करू नाही. जितके साधन आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने त्यावेळेस उपयोग करू किंवा प्रयोगात आणू आपण त्याचा पूर्णतः आनंद घेऊ शकू. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की साधन कधीही आपल्या साधनामध्ये बाधक बनू नाही. साधना आपली एवढी उच्च कोटीची असली पाहिजे की मटेरियल वस्तू नसताना देखील माझी साधना चांगल्या पद्धतीने होऊ शकल. परंतु आपण आपला आधार साधनवर ठेवलात आणि साधना करण्याचा प्रयत्न केलात तर कधीही साधना आपली सक्सेस होणार नाही किंवा आपली साधना ही होऊ शकणार नाही. तर या गोष्टीकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे की साधना आणि साधन म्हणजेच की स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आणि मटेरियल व्हॅल्यूज या दोन्हीही गोष्टींचं एक सुंदर समतोल किंवा बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. आणि या दोन गोष्टींचं बॅलन्स आलं निश्चितच आपण टेन्शन फ्री जीवन जगू शकू. आपल्या जीवनात आनंद येईल, आपल्या जीवनात सुख येईल आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने आपला हा आयुष्य व्यतीत करू शकू. आता या स्पिरिच्युअल आणि मटेरियल व्हॅल्यूज बरोबर आपण अजून एक समतोल किंवा अजून एक बॅलन्सचा विषय बघूया आणि तो आहे इन्व्हॉल्वमेंट आणि डिटॅचमेंट. आता हे दोन विषय पण असेच आहे. दोन्ही दैवी गुण आहे, हे दोन्हीही आवश्यक आहे. इन्व्हॉल्व होणं किंवा समरस होणं हे आवश्यक आहे. कधी कधी नाराजगी आपल्यामध्ये निर्माण झाली की आपण त्या विषयाला त्या व्यक्तीला त्या लोकांना इतकं काय बाजूला ठेवतो, टोटली डिटॅच, समरस होण्याचा प्रयत्नच करत नाही किंवा त्या कार्यात आपण इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्नच करत नाही. खरोखर आपण ज्यावेळेस जीवनात जगत असतो त्यावेळेस या दोन गोष्टींचं संतुलन होणं आवश्यक आहे. खूप सुंदर उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतंय. जसं कमळाचं फूल, कमळाचं फूल आतमध्ये तुम्ही पाहिलात तर त्याचा पसारा खूप मोठा असतो, त्याचा जाळ खूप मोठा असतो, परंतु बाहेरून तर कसा आहे तर पुन्हा तर डिटॅच. इतका काय तो डिटॅच आहे तो कमळाचा पुष्प की पाण्याचा देखील त्याला स्पर्श होत नाही, किंवा चिखलाचा त्याला स्पर्श होत नाही, परंतु चिखलाच्या आत पूर्ण त्याचा परिवार किंवा त्याचा जाळ पसरलेला असतो, परंतु वर दिसताना तो एकटाच हसत खेळत दिसत असतो. त्याच पद्धतीने आपणही या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स ठेवलं पाहिजे. इन्व्हॉल्वमेंट, जे काही कार्य आपण करत आहोत ते बिलकुल मनापासून आपण केलं पाहिजे, त्या कार्यात आपण टोटली इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, पूर्ण मन लावून आपण कार्य केलं पाहिजे. कारण की कुठल्याही कार्याला सक्सेस करण्यासाठी इन्व्हॉल्वमेंट हे आवश्यक आहे. समजा आपल्या घरात एखादं घरगुती कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात आपलं इन्व्हॉल्वमेंट हे आवश्यक आहे. भले आपण मोठ्या कार्यात सहभाग होऊ शकत नाही, परंतु घरातली जी छोटी छोटी कामं असतात ते पण आपण उरकायचा प्रयत्न केला तरी असं म्हणण्यात येणार की तुम्ही टोटली त्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व आहात. कारण की तुम्ही तन मन आणि धनानी असेल तर ठीक आहे, नाही तर तन मन आणि बुद्धीने पूर्णतः त्या कार्यात तुम्ही मन लावून कार्य करताय, म्हणजे तुमची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि ही इन्व्हॉल्वमेंट हे आवश्यक आहे कुठल्याही कार्यक्षेत्रात. तुम्ही एखाद्या सोसायटीत राहताय किंवा आपल्या कुटुंबात राहताय किंवा आपण ज्या लोकांमध्ये राहतोय ऑफिसमध्ये किंवा कंपनीत किंवा एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपण असं म्हणू की तुम्ही संस्थेत राहताय किंवा एखाद्या विद्यालयामध्ये राहताय, ज्या लोकांशी आपला संपर्क आहे ज्या लोकांबरोबर राहत असताना आपली इन्व्हॉल्वमेंट त्यांना दिसली पाहिजे. जितका आपण प्रत्येक कार्यात इन्व्हॉल्व होत राहू तेवढं आपल्याला ज्ञान आपल्यामध्ये वाढत असतं किंवा आपण ज्ञानाची भर आपल्यामध्ये आणत असतो. इन्व्हॉल्वमेंट पण कुठल्या पद्धतीचं पाहिजे बघा. चुकीचं इन्व्हॉल्वमेंट, चुकीच्या कार्यात इन्व्हॉल्व होणं हे घातक आहे. कारण की कधी कधी आपण असं पाहतो की काय लोक चुकीच्या कार्यात म्हणा किंवा चुकीच्या दिशेने ज्यावेळेस चालतात तर दुसरे साथ देणारे असतात आणि हे साथ देणं म्हणजे इन्व्हॉल्व होणं. इन्व्हॉल्व होणं म्हणजे वास्तविकता काय आहे? इन्व्हॉल्व होणं म्हणजे तुम्ही साथ देताय किंवा तुम्ही त्यांना मदत करताय, तुम्ही एखाद्या विषयाला होला हो करत आहात, म्हणजे दॅट इज युअर इन्व्हॉल्वमेंट. हे लक्षात घ्या. समजा कोणी तुम्हाला काही विचारत आहे आणि तुम्ही त्यांना फक्त होला हो करताय म्हणजे यु आर टेकिंग अ इंटरेस्ट, तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होताय. उदाहरणार्थ कोणी तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी निंदा ऐकवत आहे आणि तुम्ही ती निंदा ऐकताय, होला हो करताय. होला हो करणं म्हणजे तुम्ही त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होताय, म्हणजे तुम्ही इंटरेस्ट घेताय म्हणून तुम्ही इन्व्हॉल्व होताय. कधी कधी असंही घडत असतं की चुकीच्या दिशेने आपण इन्व्हॉल्व होत असतो आणि न कळत आपण त्या जाळ्यात अडकतो आणि अडकल्यामुळे होणार काय? साहजिक आहे, मन दुखी होणार, अशांत होणार, डिस्टर्ब होणार, अगेन टेन्शन. टेन्शन तर आहेच, मूळ आधारच काय आहे? टेन्शनच तर आहे. आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी हे बॅलन्स सांगण्यात येत आहे. ते इन्व्हॉल्व तुम्ही व्हा, चांगल्या कार्यासाठी तुम्ही इन्व्हॉल्व व्हा आणि त्याचबरोबर डिटॅचमेंट हे आवश्यक आहे. आपण कार्य करतो, चला चांगलं कार्य आपल्याकडून घडलं, चांगलं कार्य आपण केलं, त्यानंतर आपण लवकर डिटॅच होत नाही, मग आपले अपेक्षा वाढतात. आपण म्हणतो एवढं यांना मदत केली, एवढी यांना साथ दिली, एवढं यांना विचारलं, वेळेवर एवढी यांना साथ दिली आणि आज बघा हे आम्हाला विचारत देखील नाही, आमच्याकडे लक्षही देत नाही, दुर्लक्ष करतात आणि हे काय प्रकार आहे? म्हणजे मदत केली, साथ दिली, सगळं काय आपण त्यांना केलं, हे आपण इन्व्हॉल्व झालो, परंतु ज्यावेळेस त्यांनी मला मान दिला नाही तर आपण त्यावेळेस डिटॅच होऊ शकलो नाही, आपण त्या जाळ्यात अडकलो आणि आपण दुःखी आणि अशांत होऊ लागलो. डिटॅच होण्याची कला पण आपल्याला यायला हवी आहे. डिटॅचमेंट हे खूप आवश्यक आहे. फक्त आपण एकच बाजू धरून ठेवतो, इन्व्हॉल्व पटकन होतो आणि नाही आपल्याला त्याचा प्रतिसाद मान आणि सन्मानाच्या रूपात मिळालं तर आपण डिटॅच होतो इतक्या जबरदस्त स्थितीने की परत आपण त्यांच्याकडे पाहण्याचाही प्रयत्न करत नाही, आणि नंतर त्यांना आपल्याकडून मदत हवी असेल तरी आपण मदत द्यायला तयार होत नाही. फक्त कुठल्या कारणाने? तर त्यांनी मला त्यावेळेस मान किंवा सन्मान दिला नाही आणि आपण टोटली डिटॅच होतो. हे डिटॅचमेंट योग्य नाहीये, हे नाराजगीचं डिटॅचमेंट आहे. डिटॅच व्हायला पाहिजे, परंतु कार्य करा आणि पूर्ण झाल्यानंतर अलिप्त व्हा. कार्य करा, ज्याला आपण म्हणतो न्यारा आणि प्यारा, प्यारा बना, आपलं समजून तुम्ही सगळं कार्य करा, आणि त्याचबरोबर न्यारा ही बनता यायला पाहिजे. गणित कुठं चुकतंय? न्यारा बनताच येत नाहीये. आपण अपेक्षा खूप ठेवतोय. आज आई वडिलांची अपेक्षा मुलांकडून खूप आहे, यांनी असं माझ्यासाठी केलं, तसं केलं पाहिजे. हा, समयानुसार आता सगळे सतर्क झाले, आई वडिलांची पण आता अपेक्षा कमी झालेली आहे मुलांकडून. परंतु डिटॅच जे व्हायला पाहिजे ते डिटॅचमेंट येत नाहीये. कुठेतरी सूक्ष्म रूपात अटॅचमेंट आहे, कुठेतरी इन्वॉल्व आहे, कुठेतरी अडकलेले आहे, आणि त्यामुळे त्याच्यातून पटकन सुटणं ते होत नाहीये. तर या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट, ज्याला आपण म्हणू इन्वॉल्वमेंट आणि डिटॅचमेंट, हे दोन्ही गोष्टींचं समरस किंवा या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आपल्यामध्ये आपल्याला जमलं तर अवश्य तुम्हाला जाणवणार की या संसारात आपण सुंदर जीवन जगू शकू. कारण की अपेक्षा हे महत्वाचं आहे, आणि अपेक्षा योग्य पद्धतीचं असेल ठीक आहे, परंतु अयोग्य पद्धतीची अपेक्षा आपण ठेवत आहोत तर ते अयोग्य आहे. आणि याच्यासाठी इन्वॉल्वमेंट आणि डिटॅचमेंट याच्या हे दोन्ही गोष्टींचा बॅलन्स. आता परमात्म्याला आपण पाहतो, स्वयं निराकार परमात्मा. जसं तुम्हाला सांगण्यात आलं की 1937 साली परमेश्वर या सृष्टीवर अवतरित झाले, एक साधारण मानव प्रजापिता ब्रह्मा बाबांच्या शरीरात. 72 वर्ष झाले परमात्मा या सृष्टीवर अवतरित होऊन आपलं कार्य करत आहे. खूप सुंदर, आम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो की कसं ते एखाद्या कार्यात टोटली इन्वॉल्व होतात. एक नवीन सृष्टीची स्थापना परमात्मा करत आहे आणि टोटली इन्वॉल्व होऊन मुलांना डायरेक्शन देतात, मुलांना सांगतात, ब्रह्मा कुमारींना सांगतात की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आपल्या विचारांना आपल्या संस्कारांना कसं परिवर्तन करू शकतात. आणि ज्यावेळेस परमात्मा शिक्षक बनून शिकवतो, पिता बनून डायरेक्शन देतो, सद्गुरु बनून मार्गदर्शन करतो, इतक्या उत्तम पद्धतीने टोटली तो इन्वॉल्व होऊन आपल्याला हे सगळं सांगत असतो. आणि ज्यावेळेस त्यांचं सांगणं पूर्ण होतं तो डिटॅच होतो. एका मिनिटात तो आपल्या धाम परमधामला पुनः जातो. डिटॅचमेंट साक्षी होतो, साक्षीहून सगळं काही पाहत असतो. जसं आपण पाहतो की शिक्षक पण मुलांना शिकवण्याचं कार्य करत असतो आणि शिकून पूर्ण झाल्यानंतर ते काय होतात, साक्षी होतात. जसा जज आहे, घरी मुलांना ते प्रेम देत असतात, परंतु ज्यावेळेस ते आपल्या सीट वर बसतात तेव्हा मग त्या कटघरात त्यांचा मुलगा असला तरीही ते काय करणार, डिटॅच स्वरूपात किंवा साक्षी रूपात सगळं काही पाहत असतात आणि न्याय देत असतात. त्याच पद्धतीने आपणही जे काय आपल्या समोर प्रसंग येत आहे त्या सगळ्या गोष्टींना आपल्यामध्ये डिटॅचमेंट स्थिती हवी आहे. आपण आजकाल पाहतोय की प्रकृती इतकी तमोप्रधान झालेली आहे, प्रकृतीचे प्रकोप इतके काय वाढलेले आहे की प्रकृतीचा कोप कधीही कोणावर कुठल्याही क्षणी होऊ शकतो, हे आपण सगळं अनुभव करत आहोत. अशा वेळेस समजा आपण अटॅच असलो एखाद्या गोष्टीला तर आपल्याला त्याचा दुःख होईल, परंतु त्यावेळेस आपली स्थिती कशी पाहिजे, डिटॅच स्थिती. व्यक्ती असो, वस्तू असो, वैभव असो किंवा पदार्थ असो, या सगळ्या गोष्टीतून जितका आपण डिटॅच होऊ, इन्वॉल्व पण व्हायचंय आणि तेवढंच आपल्याला डिटॅचही व्हायचंय. जितका आपण आपली ही आंतरिक स्थिती साक्षी स्वरूपाची बनू, डिटॅच स्थितीची बनू, तेवढं तुम्हाला जाणवणार की आपण या दुनियेत खूप सुंदर पद्धतीने जीवन जगू शकू. जसं आपण पाहतो की आपण पेननी ज्यावेळेस लिहितो आवश्यकता आहे तर आपण पूर्णतः त्या पेनचा वापर करतो, परंतु लिहून झाल्यानंतर डिटॅच, पेन वेगळा मी वेगळी आहे. त्याच पद्धतीने कार्य करा, सगळं कार्य करत असताना इन्वॉल्व व्हा, मन लावून कार्य करा, आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर कुठलीही अपेक्षा न करता तुम्ही डिटॅच व्हा. गीतेत पण हे सांगण्यात आलेलं आहे की हे अर्जुना, तू आपलं कार्य कर, फळाची अपेक्षा ठेवू नको. तुझे कर्म चांगले असतील तर तुला फळ अवश्य चांगलं मिळणार आहे. म्हणजेच गीतेचं महामंत्र पण हेच आहे की जिथं तुला इन्वॉल्व व्हायचंय ते कार्य तू इन्वॉल्व होऊन उत्तम पद्धतीने कर. बाकी ज्यावेळेस डिटॅच होण्याची वेळ आहे तू फळाची अपेक्षा करू नकोस, म्हणजेच टोटली डिटॅच स्थिती. त्या ठिकाणी डिटॅच स्थिती ठेवणं आवश्यक आहे. आणि समजा अर्जुनाने हा विचार केला की एवढं मी कार्य केलेलं आहे, आता मला याचं फळ काय मिळणार आहे. अपेक्षा ठेवली तर केलेल्या सगळ्या कार्यावर पाणी फिरत असतं. म्हणजेच की तुम्ही जे काय करताय तुम्ही इन्वॉल्व होऊन प्रत्येक कार्य करा आणि त्याचबरोबर डिटॅच स्थिती कर्म करा, परंतु फळाची अपेक्षा ठेवू नका. एवढं केलं तर याचं मला एवढं मिळायलाच हवंय, किंवा एवढं मला मान सन्मान मिळायलाच हवं, किंवा या लोकांनी मला विचारलंच पाहिजे. ही जी काही आपली वृत्ती आहे ही वृत्ती आपण थोडीशी आपली बदलली पाहिजे. डिटॅच स्थिती आपण ठेवली पाहिजे. तर परमात्मामध्ये हा सुंदर रूप आम्ही प्रत्यक्षात पाहतो की तो किती इन्वॉल्व होत असतो एक पूर्ण विश्वाला परिवर्तन करण्यासाठी, एक एक आत्म्याच्या संस्कारांना परिवर्तन करण्यासाठी इतकी मेहनत परमात्मा घेत आहे. टोटली ते इन्वॉल्व होतात, समरस होतात आणि एक एक विषय इतके स्पष्ट पद्धतीने मुलांना समजून सांगत असतात की संस्कार परिवर्तन करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि याच्यात येणारे कुठले कुठले विघ्न आहे आणि या विघ्नांना घाबरू नका. खूप इन्वॉल्व होऊन ते आपल्याला हे सगळं समजून सांगत असतात आणि त्यानंतर आपण त्यांचं ऐकलं तर आपल्याला फायदा आहे, आणि नाही तर परमात्मा म्हणतात की डिटॅच स्थिती. परमात्मा देखील आपल्याला म्हणतात की अर्जी मी तुम्हाला देत आहे, अर्जी माझी आणि मर्जी तुमची, करणं न करणं ही मर्जी तुमची आहे, बाकी अर्जी मी टाकत आहे. अर्जी करणं म्हणजे इन्वॉल्वमेंट आणि करणं न करणं म्हणजे आत्मा डिटॅच होत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे पाहणं आवश्यक आहे की कुठं आपल्याला एखाद्या विषयामध्ये इन्वॉल्व व्हायचंय आणि पूर्ण झाल्यानंतर डिटॅच ही होता यायला पाहिजे. आणि या दोन गोष्टींचं आपल्याला बॅलन्स जमला तर अवश्य तुम्ही समजा की आपल्या लाईफ टेन्शन फ्री लाईफ बनू शकाल.
एकदा ही देती निर्मिते